सुपर हिट्स 93.5 रुद्रा आहे तुमच्यासोबत. मॉर्निंग नंबर वन मध्ये आज सकाळी सकाळी ऑफिसमधून बाहेर पडून इकडे प्लांटेशनच्या कामासाठी आम्ही आलो आहोत. वेस्ट पीस रेव्होल्युशन 5000 झाडं लावण्याचा त्यांचा मानस इकडे पूर्ण होताना दिसतोय. आणि फिलहाल हमारे साथ एक पर्सनॅलिटी विथ अ हेवी व्हॉइस है. सर आपली हेवी व्हॉइस में अपना नाम पूरे नाते का
दीपक रामकृष्ण चव्हाण ने इलेक्ट्रिकल पेंट ग्रुप चा सल्लागार आहे. आमचे संस्थापक अध्यक्ष आणि इतर सर्व आमचे मित्र बॉडीवरचे आणि इलेक्ट्रिकल फेन वेलफेअर समिती हे सर्व आम्ही पाऊस पाणी आता तुम्ही पाहिले आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती महाराष्ट्राकडे जाण्यापेक्षा आपल्या नाशिकची परिस्थिती अशी झालेली आहे की आपल्या इथं पाणी नाही अजून. म्हणजे याच्या पुढे काय होईल सांगता येत नाही. निसर्ग जर कोपला तर फार त्रास होईल आपल्याला. त्याच्यामुळे सर्वांनी वृक्ष रोपण करावं आणि ते जगवावं आपण असं मी तुम्हाला सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो.
थँक्यू सो मच सर. आणि सरांशी पण बोलूयात. मी सर फार स्माईल सरांची खूप छान आहे तुमचं आधी. सर प्लीज प्लीज तुमचं नाव सांगा. सर मी नवल ठाकरे इलेक्ट्रिकल पेंट वेल समितीचा अध्यक्ष आहे. आम्ही याच्या पुढे जे झाडं लावलेली आहेत तर आठवड्यातला एक दिवस आम्ही प्रत्येक आम्ही सगळ्यात ग्रुप येऊन त्याला पाणी टाकणार आहे असं सगळ्यांना मी आवाहन करतो. एक वार घेऊन प्रत्येकाने ग्रुपने तिथं पाणी टाकायला यावं. झाडं लावणं महत्वाचं नाही जगवणं महत्वाचं आहे की प्रत्येकाने काळजी घ्यावी.
डेफिनेटली. आणि नाशिक ही संकल्पना फार महत्वाची आहे. दर 1 जुलैला झाडं लावली जातात पण त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही जात. ग्रीन रेव्होल्युशन अंडर हे जे कार्य हाती घेतलंय असं ठरवलं गेलंय की जोपर्यंत जसं आपलं लहान बाळ पायी चालू शकत नाही व्यवस्थित त्याला आपलं उदाहरण देण्यापेक्षा जसं सिंहिणी बाळ नीट चालू शकत नाही तोपर्यंत ती त्याला सोडत नाही शिकार करायला यायला लागली की ती त्याला सोडून देते त्याच पद्धतीत ही या झाडांना इंडिपेंडेंट बनवणार आणि मगच या झाडांना इथं या टेकडीच्या हवाली करणार. 93.5 रेड एफएम. थँक्यू सो मच सर.